सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. बर्थडे सेलिब्रेशन इकडे सुरू आहे. सगळ्यात आधी मधुकर तिवारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यांना हॅपी बर्थडे विश करत आहेत त्यांच्या पत्नी सौस्मिता तिवारी. क्या बात है मधुकर जी को हमारी तरफ से भी ढेर सारी शुभकामनाएं. कॉल आला होता सोबतच मधुराचा. बर मधुरा पाठक सांगते की तिच्या छोट्या भावाचा 3 वर्षांच्या दिग्विजय पाठकचा आज असतो वाढदिवस. हाउ स्वीट. घरातल्या छोट्यातल्या छोट्या सदस्याचा वाढदिवस म्हणजे सणासारखं वातावरण. सो दिग्विजयला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बहुत सी तरक्की करो. जिंदगी में नाम रोशन करो. नाशिकमध्ये ज्यांचं कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत. तर तुमच्यासाठी 4 ट्रॅक्स प्ले करतोय. थोड्याच वेळात बॅक टू बॅक येत आहेत गाणी. एन्जॉय. बजाते राहो.